श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 136 क्रमांकाचा श्लोक आहे. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंत पाहे. जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. समर्थाने या मनोबोधात निर्निळे सिद्धांत निर्निळ्या वेळेला सांगितलेले आहेत. तसं ह्यात एक महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी सांगितला आहे. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. सर्व जे ब्रह्मांड आहे ते भयग्रस्त आहे, झालेलं आहे. कशाची ना कशाची तरी भीती प्रत्येक माणसाला आहे. पुढे तर प्रत्येक माणसाला म्हणजे सामान्याबद्दल म्हटलेलं आहे, पण काही व्यक्ती ह्याच्या पलीकडे आहेत. आता भय कशाचं असतं माणसाला असं जर बघितलं, चोराचं भय आहे, व्याधी होईल म्हणून भर आहे, म्हातारपणाचं भय आहे, श्वापदाचं भय आहे, सरकारचं भय आहे, सेल टॅक्स, इन्कम टॅक्स, केव्हा आपल्यावर धाड येते, कुणा असतो, काय होत आहे, कशाने, नाना प्रकारचं भयग्रस्त आहे. जे सत्तेच्या मागं लागलेले आहे त्यांना आपली सीट निवडून येते का नाही, झोप लागत नाही लवकर, कशाची ना कशाची तरी भीती ग्रासलेली आहे. संसाराचे भय आहे, संसार पाठीमाग आहे आपल्या, कसा नीट होईल कने, काय होईल कने, सारखी चिंताच, कशाची ना कशाचं तरी चिंता सुरू आहे. भय नाही असा काळ किती जातो. घरातून बाहेर गेले तरी सुद्धा परत नीट येतो का नाही, भीती आहे, वाटेत काय होत आहे का, प्रवासाला निघाले, ॲक्सिडेंट तर नाही होणार, कुणी चोर तर गाठणार नाहीत, हे सारखं मनुष्य त्या भयाच्या छायेखाली वावरतो आहे. म्हणून ते म्हणतात भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. पण सर्वामध्ये महत्त्वाचं भय जर काही असेल तर ते मृत्यूचं भय. बाकीच्या गोष्टी आपण थोडं सावधानपणाने राहून त्या कमी करू शकतो, पण मृत्यूचं भय मात्र असं आहे, ते अटळ आहे, ते कोणालाही सुटलेलं नाही. अवतारी पुरुष जरी झाले तरी त्यांना देखील देह सोडून जावं लागतं, संतांना देखील देह सोडून जावं लागतं. मग त्यांना मृत्यूचं भय आहे का असं जरी विचारलं तर त्यांना मृत्यूचं भय नाही. सामान्य जी मंडळी आहेत, बद्ध मंडळी आहेत, संसारी मंडळी आहेत, त्यांना मृत्यूचं भय अखंड वाटत असतं. त्याचं कारण अज्ञान. देह म्हणजे मी असा त्यांचा पक्का निश्चय झालेला असल्यामुळे देह जाणार म्हणजे मी जाणार, बरं, केव्हा ना केव्हा तरी जाणार, केव्हा जाणार तेही माहिती येत सांगता येत नाही. ज्यांना आत्ता अनेक मंडळी, आता अलीकडच्या काळात असं दिसतं, अनेक वृद्ध मंडळी मरणाची वाट बघतायत, पण त्यांना मृत्यू येत नाही आहे. ते म्हणतात कधी एकदा, पण त्यांना मृत्यू येत नाही आहे. ते म्हणतात कधी एकदा भगवंत नेईल, पण त्यांच्या बाबतीत असं वाटतं प्रत्यक्ष जर मृत्यू न्यायला आला तर ते हो म्हणतील का नाही सांगता येत नाही. पण निदान असं दिसतं की आता नको मला, लवकर घेऊन जा असं म्हणणारी, प्रार्थना करणारी मंडळी आहेत. म्हणजे मृत्यूचं भय आणि मृत्यू हा अटळ आहे, कुणालाही तो चुकवता येत नाही. तुम्ही कुठल्याही स्थळी, काळी, कुठेही असा, जेव्हा तो येणार तेव्हा येणार. ह्याच्याबद्दल अशी एक गोष्ट सांगतात, एक व्यक्ती अशी धावत पळत एका ठिकाणी जाऊन पोचली, तर त्याच्याबद्दल विचारायला एक दुसरी व्यक्ती घरी आली आणि त्यांनी विचारलं अमके अमके कुठे आहेत, तर ते म्हणले अमक्या ठिकाणी गेलेले आहेत. ते म्हणले गेलेत ना, तेच मी विचारायला आलो, कारण माझी त्यांची गाठ तिथं पडायची आहे. त्याचा अर्थ असा, त्याच्यातला आपण लक्षात घेऊया, की तो मृत्यूच विचारायला आला होता की ही व्यक्ती कुठं आहे सध्या, तर ती बोलावल्यासारखी जिथं गेली होती तिथं त्याला मृत्यू यायचा होता, त्या स्थळी. त्यावेळेला मनुष्य बोलावल्यासारखा जातो. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला व्यवहारात सुद्धा सापडतात, की कुणी प्रवास करायला निघालेला असतो, त्याचं तिकीट कॅन्सल होतं आणि दुसरा त्या तिकिटावर जातो आणि त्याच्या व्हायला ॲक्सिडेंट होतो, त्यात तो जातो. म्हणजे आपल्या हातात आहे काही, मृत्यू केव्हा येणार, येणार हे नक्की, पण केव्हा कुठे कशा स्थितीत आपण काही सांगू शकत नाही. आणि म्हणून ते म्हणताय समर्थ, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. सर्व ब्रह्मांड जे आहे ते भया व्यापलेलं आहे. पण भयातीत ते संत अनंत पाहे. पण भयाच्या पलीकडे कोण आहेत? संत. त्यांना भय नाही. ज्ञानीपुरुष जे आहेत त्यांना भय नाही. भय नाही ह्याचा अर्थ मृत्यू नाही असं नव्हे, मृत्यूचं भय नाही. कारण ते अशा पूर्ण बोधात आहेत की देह हा केवळ पंचमहाभूतांचा आहे, हा केव्हा ना केव्हा तरी पडणार आहे, त्याची मातीच होणार आहे, पण मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे, देहातच आहे, परंतु मला मृत्यू नाही, मी त्याच्यापासून पूर्ण अलिप्त आहे. हाच अलिप्तपणा प्राप्त करून घेण्यासाठी मुख्यतः ध्यानाची साधन आहे, की ध्यानामध्ये देहात असतानाच मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे हा अनुभव त्या साधकाला घेता येतो. आणि मग तोच अनुभव अखंड तो मनाशी जपत असतो. आणि जेव्हा प्रत्यक्ष काही येते तेव्हा म्हणतो देह जाणार आहे हा अनुभव त्या साधकाला घेता येतो. आणि मग तोच अनुभव अखंड तो मनाशी जपत असतो. आणि जेव्हा प्रत्यक्ष काही येते तेव्हा म्हणतो देह जाणार आहे, मी जाणार नाही, शांतपणे देह सोडतो तो. म्हणजे इथं ते म्हटलेत भयातीत असे जे आहेत ते संत अनंत पाहे. आणखीन भय वाटण्याचं आणखीन एक काय कारण आहे मृत्यूचं? तर जन्मभर जे काय आपण मिळवलं, जे काय शिक्षण घेतलं, जो काय पैसा मिळवला, घरदार, मुलं, माणसं, मित्रपरिवार, हे सगळं आपल्याला टाकून जायचं आहे ह्याची भीती असते. कारण ते माझं आहे, मी मिळवले आहे असा अहंकार त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला तो चिकटून आहे, आसक्ती आहे. आणि ज्याला असा बोध झाला की सगळं देवाचं आहे, आपण इथे आलेलो आहोत, काही काळ राहायचं आहे, नंतर जायचं आहे. जसा धर्मशाळेत एखादा व्यक्ती उतरली, हॉटेलात उतरली, त्याला माहिती असतं इथं सगळा थाट आहे, तो आपण वापरणार आहोत, पण आपल्याला जायचं आहे एक दिवस, हे सगळं ठेवून जायचं आहे. असा बोध ज्याला असेल तो त्या सगळ्या साधनांचा वापर करील, पण तो त्याच्यात गुंतणार नाही. त्यामुळे ह्याच्यासाठी हा बोध होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून भयातीत ते संत अनंत पाहे, कारण ते स्वरूपाकार झालेले असतात, सद्रूप झालेले असतात. आणि सामान्य मनुष्य जो देहापुरता संकुचित असतो, तसं न होता ते व्यापक परमात्म्याशी एकरूप झालेले असतात, त्यामुळे अमर्याद असतात. आणि देहाची मर्यादा आहे, देहाच्या बाजूच्या सगळ्या गोष्टीची मर्यादा आहे, ते अमर्याद असतात. म्हणून भयातीत ते संत अनंत पाहे. जया पाहता द्वैत काही दिसे ना. ज्या स्वरूपाचा बोध झाला असता, आत्मदर्शन झालं असता, आत्मज्ञान झालेलं असताना त्या ठिकाणी द्वैत राहत नाही. देहावर असताना मी एक देह आहे, दुसऱ्याचा देह आहे, तिसऱ्याचा देह आहे, द्वैत आलं. मी आणि तो, मी आणि हा, तो, ते, असं सगळं आलं. पण जो अद्वैत बोधावर गेला त्याच्या लक्षात असं येतं एकच मी म्हणजे परमात्मा सर्व रूपाने नटून आहे, इथं द्वैत नाहीच आहे. मुळी तर भ्यायचं कुणी कुणाला, मीच मला भ्यायलो असं कसं होईल? जया पाहता द्वैत काही दिसे ना. जे दर्शन झालं असता, अनुभव घेतला असता, त्या ठिकाणी द्वैत शिल्लकच राहत नाही, त्याला अद्वैत बोध असं म्हणतात. किंवा तो जो आनंद आहे त्याला अद्वय आनंद असं म्हटलेलं आहे. ह्या बोधापर्यंत ज्याची वाटचाल झाली आणि जो जीव देहाची आसक्ती टाकून आत्म्याच्या ठिकाणी एकरूप झाला, त्याला भय नाही. तो म्हणतो मला जाणं नाही, येणं नाही, मी अखंड आहेच आहे. म्हणून जया पाहता द्वैत काही दिसे ना, भय मानसी सर्वताही असे ना. त्याच्या मनामध्ये भय जरा देखील नसतं, कारण वस्तुत मरण प्रकृती शरीर ना, मरण ही माणसाची प्रकृती आहे आणि जिवंत राहणं ही विकृती आहे. म्हणजे जितके दिवस तो राहतो हेच आश्चर्य आहे, इतके दिवस राहायला कसा हेच आश्चर्य आहे. मरणं ठीक आहे, मरायचंच असतं मनुष्याने, त्यामुळे त्यांनी जे म्हटलं आहे की भय मानसही सर्व, म्हणजे हा बोध ज्याला ठक ससेल ना त्याला भीती राहणार नाही केव्हाही. म्हणून भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत अनंत पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वताही असेना. जय जय रघुवीर समर्थ.